bimbo was
huge,
but the most in
असं आलं की पुढचं पण रेड करायचं.